अखंड ज्योत देवते तुझा निरांजनातली अपार भाव भक्ति ने तुझी समूर्त पूजिली त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये बनून रौद्र कामिनी प्रकाशण्या तिमिर ये प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी आई अंबे
पाई ठेविला माझा
पाई ठेविला माझा पाई
माझा आसूड ओढून येते चिघळल्या जरी जख माझ्या अन जन्म न जाने